नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी मैथिली जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबरला होण्याचे संकेत. देशात संसदीय लोकशाहीचं पालन नीट होत नसल्याची ज्येष्ठ नेते शरद पवार यांची टीका. स्वामीनाथन आयोगानुसार ये शेती उत्पादनाचा भाव ठरवावा, मेधा पटकर यांची मागणी. आणि सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत पीव्ही सिंधूची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. राज्यात नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबरला होण्याचे संकेत ज्येष्ठ नेत्यांकडून मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज वार्ताहरांशी बोलताना अंदाजे 5 तारखेला शपथविधी सोहळा होईल असं सांगितलं. खातेवाटपाचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांचे असतात. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील आणि खातेवाटप जाहीर करतील असं पवार यांनी सांगितलं. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांबाबत बोलताना पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं जात असल्याचं सांगत अशा तक्रारी करणं योग्य नसून जे आरोप करतात त्यांनी ते सिद्ध करून दाखवावेत असं पवार यांनी नमूद केलं. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही विरोधकांनी पराभव स्वीकारावा असं आवाहन केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांबाबत बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला दिलेला कौल आम्ही मान्य केल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
मला असं वाटतं की हा पराभव त्यांनी मान्य केला पाहिजे. जसा लोकसभेत झालेला पराभव मान्य केला त्यातून आम्ही शिकलो आणि त्यातून आम्ही मग पुढे काम करून जिंकलो. आमचे एवढे खासदार पराभूत झाले, आम्ही साफ झालो लोकसभेमध्ये. आम्ही हा विचार नाही केला, आम्हाला केवळ 3 लाख 4 लाख मतं मिळाले असते तेव्हा जिंकलो असतो, पण मशीनवरच निवडणूक झाली ना. आम्ही पराभव मान्यच केला आणि पुण्याच्या अधिवेशनातून पराभव मान्य करून आम्ही पुढे गेलो आणि आम्ही जिंकलो.
देशात संसदीय लोकशाहीचं पालन नीट होत नसल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. निवडणुकीच्या निकालानंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली असून देशात हे प्रथमच घडत असल्याचं पवार म्हणाले. मतदान यंत्राबद्दल काही शंका आहेत, मात्र याबद्दल ठोस पुरावा नाही. काही जणांनी पुनर्मोजणीची मागणी केली आहे, मात्र यातून काही निष्पन्न होईल अशी आशा नसल्याचं पवार यांनी सांगितलं. गोंदिया जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जाणाऱ्या मानव विकास मिशनच्या बसला अपघात झाला. ही घटना आज सकाळी चिंचगडजवळ घडली. ही बस रिकामी असल्यामुळे जीवितहानी टळली. या अपघातात वाहक आणि चालक किरकोळ जखमी झाले. कालच गोंदिया कोहमारा रस्त्यावर एसटी बसचा अपघात झाला. यामध्ये 11 लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान मुंबई पुणे अशा मोठ्या शहरातून निकृष्ट बस पूर्व विदर्भात पाठवल्या जातात, त्यामुळे गोंदियातला अपघात झाल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केला आहे. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चौकशी करून अपघातातल्या दोषींवर कारवाई व्हावी, अन्यथा आंदोलन करू असं पडोळे यांनी म्हटलं आहे. सर्पदंशाची प्रकरणं अधिसूत रोगांच्या श्रेणीत समाविष्ट करण्याची सूचना केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यलीला श्रीवास्तव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिव तसंच अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिलं असून ही सूचना केली आहे. सर्पदंश हा गंभीर विषय असून 2030 पर्यंत सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण निम्म्यावर आणण्याचं उद्दिष्ट निर्धारित केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या भुवनेश्वर इथं पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होत आहेत. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक तसंच केंद्रीय राखीव पोलीस बल रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल एसबीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, नक्षलवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांमुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या परिषदेत विशिष्ट सेवासाठीचे राष्ट्रपती पोलीस पदकही प्रदान करण्यात येणार आहेत. महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं नोव्हेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून पाळण्यात येतो. या दत्तक महिन्यानिमित्त हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी आखाडा वाळापूर इथं पोलीस ठाणे, बसस्थानक, उपजिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी काल जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मूल दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांना कायदेशीर दत्तक प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यात आली. दरम्यान सोडून दिलेल्या अनाथ बालकांसंदर्भात माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालय हिंगोली यांना संपर्क करावा असं आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
स्वामीनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा भाव ठरवला गेला पाहिजे अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलन कार्यकर्त्या आणि जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयक मेधा पाटकर यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी भवनात शेतकरी कष्टकरी कार्यकर्त्यांबरोबर पाटकर यांनी आज संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. शेतकरी कुटुंबाच्या श्रमांची दखल या शेतमालाच्या भावामध्ये धरली जावी, श्रमांचं मूल्य, श्रमाची प्रतिष्ठा जोपासली जावी. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कायद्याचा अभ्यास करण्याची गरजही पाटकर यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ बाबा आढाव यांचं आत्मक्लेश उपोषणाच्या समर्थनार्थ आज छत्रपती संभाजीनगर इथं श्रमजीवी संघटनेच्या वतीनं एक दिवसीय उपोषण करण्यात आलं. लखनऊ इथं सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत पीव्ही सिंधूने अंतिम फेरीत धडक मारली आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत लक्ष्य सेनची लढत जपानच्या शोगो ओगोवा याच्याशी तर प्रियांशू राजवत याची लढत सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेह याच्याशी होणार आहे. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रिस्तो या जोडीनं चीनच्या झोऊ झी होंग आणि योंग जी ई यांचा 21-16 21-15 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. 53वी आंतरजिल्हा आणि 86वी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा 2-6 डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे. या स्पर्धेत 25 जिल्ह्यांमधील 1000 अधिक खेळाडू सहभागी होत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं दिल्ली इथं होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाण्यासाठी केंद्र सरकारने पुण्याहून विशेष रेल्वेची व्यवस्था केली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 रोजी हे साहित्य संमेलन होणार आहे. राज्यात थंडीची तीव्र लाट पसरली असून पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक गारवा जाणवत आहे. येत्या 3 दिवसात काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येईल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. परभणी जिल्ह्यात काल रात्री 11 सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. विदर्भातही पारा घसरला असून अमरावती जिल्ह्यात सकाळी 12 सेल्सिअस, धारणी चिखलदरा इथं 9 सेल्सिअस तर नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात आज सकाळी 7 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईत काल किमान तापमान 16.5 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं असून गेल्या 8 वर्षातला हा सर्वात थंड दिवस असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेलं फेंगल चक्रीवादळ आज रात्री तामिळनाडू किनारपट्टी ओलांडून पुदुच्चेरीजवळच्या कराईकल आणि महाबलीपुरमच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. सध्या हे चक्रीवादळ चेन्नईपासून सुमारे 110 किलोमीटर तर पुदुच्चेरीपासून सुमारे 120 किलोमीटर दूर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टी आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. चेन्नईत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. वादळी वारे आणि पावसाचं पाणी साचल्याने विमानतळांवरील सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. चेन्नईहून उड्डाण करणाऱ्या आणि चेन्नईला उतरणाऱ्या 6 विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नौदल आणि तटरक्षक दल सज्ज ठेवण्यात आलं आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी वादळाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तिरुवल्लर, कांचीपुरम, राणीपेठ आणि अन्य जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या कारवाई संदर्भातल्या सूचना देण्यात आल्या असल्याचं स्टॅलिन यांनी माध्यमांना सांगितलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबरला होण्याचे संकेत. देशात संसदीय लोकशाहीचं पालन नीट होत नसल्याची ज्येष्ठ नेते शरद पवार यांची टीका. स्वामीनाथन आयोगानुसार शेती उत्पादनाचा भाव ठरवावा, मेधा पाटकर यांची मागणी. आणि सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत पीव्ही सिंधूची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.